नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. लोकसभा अध्यक्षपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएकडून भाजप खासदार ओम बिर्ला यांनी तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून के सुरेश यांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलं. अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी एनडीएच्या आज दिल्लीत झालेल्या बैठकीत बिर्ला यांची निवड करण्यात आली. दरम्यान विरोधी पक्षांनी लोकसभेत उपाध्यक्षपदाची मागणी केली आहे. परंपरेनुसार उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला दिलं पाहिजे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात नवनिर्वाचित सभासदांचा शपथविधी आजही सुरू आहे. राज्यातल्या खासदारांना आज शपथ देण्यात आली असून बहुतांश सदस्यांनी मराठीतून शपथ घेतली. प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या खासदारांनी हातात संविधानाची प्रत घेऊन शपथ घेतली तर ओडिशातले भाजपचे खासदार प्रताप सारंगी यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. काल सभागृहात 266 सदस्यांना शपथ देण्यात आली होती. आणीबाणीचा विरोध आणि प्रतिकार करणाऱ्या सर्व महान स्त्री पुरुषांना आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशावर आणीबाणी लादून काँग्रेस पक्षानं मूलभूत स्वातंत्र्यांना तसंच प्रत्येक भारतीयात आदराचं स्थान असलेल्या भारतीय संविधानाला पायदळी तुडवलं अशा भावना पंतप्रधानांनी आणीबाणीच्या आठवणी जागवताना समाज माध्यमावरच्या संदेशात व्यक्त केल्या आहेत. 25 जून 1975 रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीसाठी अधिसूचना आज जारी झाली. या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून मतदान आणि मतमोजणी 12 जुलै रोजी होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत भूखंड तसंच बांधकाम नियमित करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान पावसाळ्यात येणाऱ्या अडचणींसंदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी महानगरपालिकेनं संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. यासाठी QR कोड उपलब्ध करून दिला असून तो स्कॅन करून गुगल अर्जावर ही तक्रार नोंदवता येणार आहे. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही हा अर्ज उपलब्ध आहे. नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या माथाडी कामगारांनी काल नवी मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता. कांदा बटाटा मार्केटच्या इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केल्याच्या विरोधात हा मोर्चा होता. अतिधोकादायक गाळ्यांमध्ये दुर्घटना झाली तर जबाबदारी घेऊ असं हमीपत्र लिहून पालिकेला द्यावं अशी सूचना महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी आंदोलकांना केली. हे हमीपत्र मिळाल्यानंतर मार्केटमधील पाणीपुरवठा सुरू केला जाईल असं आश्वासन आयुक्तांनी दिलं होतं. नाशिक गुजरात सीमेवर लाकडांची तस्करी करणाऱ्या तस्कराला नाशिकच्या वनविभागाच्या पथकानं काल अटक केली. गेल्या 3 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातल्या पेठ, सुरगाणा, हरसूर, त्र्यंबकेश्वर या भागातल्या जंगलात खैर, साग या झाडांची तस्करी होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्ताननं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सुपर 8 मधल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं बांगलादेशचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे 8 धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानच्या संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात 5 बाद 115 धावा केल्या. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यानं बांगलादेशच्या संघाला डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे 19 षटकात 114 धावांचं लक्ष देण्यात आलं. हा संघ 105 धावांवर सर्वबाद झाला. अफगाणिस्तानच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचं विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. आता भारतासह दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे संघ उपांत्य फेरीत खेळणार आहेत. या फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड आणि अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका हे सामने येत्या गुरुवारी 27 तारखेला होणार आहेत. या सामन्यांमधल्या विजेत्या संघांमध्ये येत्या 29 तारखेला अंतिम सामना होईल. राज्यात येत्या 36 तासात मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सिंधुदुर्ग, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.